अकाउंटला 25 लाख रुपये जमा झाले ते मिळवायचे असतील तर 50,000 रुपये आधी डिपॉझिट करा आणि आपले पैसे सोडवून घ्या. अशा प्रकारचे बरेच फसवणारे मेसेजेस येत असतात आपल्याला. याच बाबतीत तर तुम्हाला विचारलं होतं ना आज की नेमकं तुम्हालाही असे मेसेजेस येतात का की तीन पत्ती खेळा, रमी खेळा, किंवा मग अशा अशा प्रकारचा स्पा घ्या, मसाज घ्या वगैरे, आणि मग त्याच्यासाठी इतके इतके रुपये डिपॉझिट करा आणि तुमचे डिटेल्स द्या, असे मेसेजेस सगळ्यांना येत असतात. तुम्हाला मी हेच विचारलं होतं की तुम्हाला येतात का असे काय मेसेजेस आणि नेमकं कसे येतात हे मेसेजेस. एक कॉल इकडे फ्लॅश होतोय.
हॅलो, सोहम बोलतोय. मेहक,
सांग, तुला असा कधी मेसेज आलाय का की तीन पत्ती खेळा, रम्मी खेळा वगैरे?
हो, मला भरपूर मेसेज येऊन गेलेत. म्हणजे असे मेसेज पण आलेत की म्हणजे तुम्हाला 1 लाख रुपये लागलेत, तुम्ही तुमचा नंबर द्या, किंवा असे पण आलेत काही काही बँकेच्या नावावर पण ती मला फ्रॉड मेसेज आले की आमच्या बँकेकडनं तुमचा असं असं अकाउंट हे झालेलं आहे, तुम्ही बँकेत येऊन जा वगैरे. तर मी बँकेत पण गेलतो अक्षरशः पहिल्या पहिल्यांदा, तर मग त्यांनी मला सांगितलं की ते फ्रॉड वगैरे असतात, तुम्ही लक्ष देऊ नका.
मग तुला काय वाटतं की हे असे फॉरवर्डेड जे मेसेज असतात, फेक मेसेज असतात लोकांना फसवणारे, ते कशामुळे येत असतील? बरं, काय आपला नंबर त्यांच्याकडे कसं जात असेल?
बेसिकली कसं असतं महक, मी आय टी फील्ड मध्ये थोडंफार मला नॉलेज आहे, तर ते जे तुमचं गुगलचा डाटा असतो, गुगलला आजकाल कसं प्रत्येक जण तुमचं नंबर सेव्ह करतात, फोटो सेव्ह करतात, लोकेशन देत आहेत, म्हणजे जेवढं जेवढा आपला सगळा डाटा गुगलला जातो. आणि कधी कधी आपण काय करतो की आपला पासवर्ड जो असतो तो आपला फोन नंबर ठेवतो मेलचा, किंवा आपल्या जवळच व्यक्तीचं नाव किंवा काही असं ठेवून देतो डेट वगैरे, तर ते जे हॅकर्स असतात ते लगेच हॅक करतात.
अच्छा.
आणि मग त्यांना हे सगळं आपला डाटा ऑटोमॅटिकली भेटून जातो. जे ज्या माणसांना किंवा जे मुलं आता अँड्रॉइड वापरतात किंवा जे असं आता युज करतात ज्यांना नॉलेज नाही, खरंच ही गोष्ट माहीत असली पाहिजे की आपलं लोकेशन ट्रॅप करता येतं, आपला नंबर ट्रॅप करता येतो, आपलं सगळी माहिती आपण विकली जाते अक्षरशः. आणि तीही चीप रेट मध्ये, म्हणजे 20 रुपयाला तुझा डाटा विकला जातो, 10 रुपयात तुझे फोटो विकले जातात, पण कोणाला काही माहीत नसतं हे,
कारण की ढीगभर गोष्टी असतात. सो एकट्ठा जर का सगळ्या गोष्टी केल्या तर ते हजारो लाखो मध्ये कमवतात लोक.
हा, इझिली.
काय सांगशील सगळ्यांना की कसं याच्यापासून सेफ राहावं?
मी तर एक सांगेल की बेसिकली जे जे तुमचं लोकेशन मागतं किंवा काही मागतं त्याला तात्पुरतं लोकेशन द्या. कधी कधी काही ऍप्स असतात की तिथं तुम्हाला साइन इन मागतात, जसं की 2-4 ऍप्स आहेत सोशल मीडियाचे, तिथे तुम्हाला साइन इन, म्हणजे गुगल अकाउंटला लिंक करा किंवा फेसबुकचं लिंक करा, त्याला तात्पुरतं लिंक करा आणि पुन्हा तुम्ही साइन अप करा.
सोहमनी तर अगदी डिटेल मध्ये माहिती सांगितली आपल्याला की कसे कसे मेसेजेस येतात आणि कसा कसा आपला डेटा जातो. मी पण तुम्हाला सांगेनच की कशा प्रकारे आपला डेटा चोरीला जातो, पण तुम्ही सांगा की असेच उगाचच गेम खेळायचे मेसेजेस किंवा उगाचच काहीतरी कॉम्पिटिशन, काहीतरी गेम्स किंवा पैसे ट्रान्सफर केल्याचे मेसेजेस तुम्हाला येतात का? कसले मेसेजेस तुम्हाला आलेले आहेत इनबॉक्स मध्ये सांगा मला. कॉल करा 9607007935 वर, 9607007935 या नंबर वर तुमचं उत्तर, तुमचं काय आन्सर आहे ते सांगायचं. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.